या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
श्रोते हो, इथून पुढच्या काही भागांमध्ये आपण कॅन्सरचा होणारा पुनरुद्भव अर्थात सेकंडरी कॅन्सर प्रिव्हेंशन किंवा पुनरुद्भवामुळे होणारे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात का याबद्दलची माहिती घेणार आहोत. पहिला प्रश्न आपल्यासाठी, पुरुषांमध्ये प्रामुख्याने आढळणारा प्रोस्टेट कॅन्सर किंवा पौरुष ग्रंथीचा कॅन्सर हा शरीरामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पसरू शकतो?
प्रोस्टेट कॅन्सर किंवा पौरुष ग्रंथींचा कॅन्सर हा पुरुषांमध्येच आढळणारा कॅन्सर आहे. बहुतेक वेळा रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये हा कॅन्सर शरीरातल्या इतरत्र भागांमध्ये पसरल्यानंतरच बहुतेक रुग्ण येताना दिसतात. अशावेळी तो हाडांमध्ये पसरलेला असतो, काही वेळा यकृतामध्ये पसरलेला असतो, तर काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांमध्ये किंवा ॲड्रिनल ग्लँड्स किडनीच्या वरती एक प्रकारच्या ग्रंथी असतात अशा ठिकाणी पसरलेला आढळतो. बहुतेक वेळेला या रुग्णांची सुरुवात ही हा आजार सर्वप्रथम लिम्फनोड्समध्ये आलेला आढळतो. इतर अनेक प्रकारच्या कॅन्सर्सपैकी तुलनेने अधिक चांगला समजला जाणारा कॅन्सर म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर आहे. कारण हा कॅन्सर होऊनही रुग्णाचं आयुष्यमान स्वाभाविकच बरेच वर्ष असल्याचं लक्षात येतं.
आपण सांगितल्याप्रमाणे या कॅन्सरची गणना तुलनेनं अधिक चांगल्या कॅन्सरमध्ये होते, तरी देखील या कॅन्सरचा पुनरुद्भव होतो, तर प्राथमिक चिकित्सेनंतर साधारणतः किती काळानं हा कॅन्सर परत येऊ शकतो, आपण काय सांगाल?
प्रोस्टेट कॅन्सरची प्राथमिक चिकित्सा केल्यानंतर हा कॅन्सर परत येण्याचा कालावधी हा चिकित्सा करताना त्याची अवस्था काय आहे यावर खूप अवलंबून असतो. ज्या रुग्णांमध्ये अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये या आजाराचं निदान होतं आणि केवळ स्थानिक अशाच स्वरूपाचा हा कॅन्सर आढळतो, आजूबाजूच्या लिम्फनोड्समध्ये सुद्धा ह्याचा प्रादुर्भाव झालेला नाही असं आढळतं, असे रुग्ण कमीत कमी 5 वर्ष आनंदाने आपलं आयुष्य जगतात. तर या आजारातील स्टॅटिस्टिक्सनुसार असं आढळतं की सुमारे 20-30% रुग्णांमध्ये हा आजार 5 वर्षांनंतर मात्र परत येताना आढळतो. आणि नेमक्या याच कालावधीमध्ये आयुर्वेदामुळे हा कॅन्सर पुन्हा येण्यापासून प्रतिबंध करणे किंवा हा काळ लांबविणे अशी चिकित्सा दिली जाऊ शकते.
अशा कोणत्या रक्ताच्या किंवा इतर तपासण्या आहेत यावरून आपल्याला हे समजू शकतं की प्रोस्टेट कॅन्सर परत आलेला आहे किंवा परत येण्याची शक्यता आहे, आपण काय सांगाल?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये रुग्णाच्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास केला जातो, त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर ज्या रुग्णांना आहे असे रुग्ण कोणती लक्षणं सांगतायत का याकडे बारीक लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर त्यांच्या मूत्रप्रवृत्तीचा इतिहास किंवा मूत्रप्रवृत्तीची लक्षणे याकडे बारकाईने लक्ष दिलं जातं, किंवा शरीरात कुठे दुखापत तर नाही ना, कुठे वेदना नाहीत ना, भुकेची संवेदना व्यवस्थित आहे ना, अशा अनेक बाबी वरचेवर तपासल्या जातात. याबरोबरच रक्ताच्या तपासण्यांमध्ये प्रॉस्टेट स्पेसिफिक अँटीजेन किंवा ज्याला रक्ताची PSA नावाची तपासणी म्हटली जाते ती एका विशिष्ट कालावधीने केली जाते. ज्या वेळेला PSA हळूहळू वाढतो आहे असं दिसतं अशा वेळेला मात्र या आजाराचा प्रादुर्भाव शरीरातल्या इतर अवयवांमध्ये तर झालेला नाही ना, याकरिता PSMA नावाचा पेट स्कॅन केला जातो किंवा CT स्कॅनमधून सुद्धा या आजाराचा प्रादुर्भाव इतर अवयवांमध्ये झालेला आहे का याचे संकेत मिळू शकतात.
प्रोस्टेट कॅन्सरची चिकित्सा देत असताना किंवा कॅन्सर परत आल्यामुळं काही दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन होतात का?
प्रोस्टेट कॅन्सरवरील उपलब्ध अशी आधुनिक शास्त्रातील चिकित्सा देत असताना रुग्णांच्या बऱ्याचदा चिकित्साविषयक तक्रारी असतात. यामध्ये शस्त्रक्रियेपश्चात मूत्रप्रवृत्तीवरील नियंत्रण न राहणे, वारंवार लघवीची संवेदना असणे किंवा लघवी धरून न ठेवता येणे, क्वचित प्रसंगी मूत्रप्रवृत्तीच्या वेळी वेदना असणे अशी लक्षणं दिसतात. तर ज्या रुग्णांमध्ये रेडिएशनसारखी चिकित्सा चालू असते अशा रुग्णांमध्ये त्या भागात दाह होणे, लघवीत आग होणे किंवा वेदना होणे अशीही लक्षणं दिसतात. बऱ्याचदा ही लक्षणं रेडिएशन पश्चात कमी झालेलीसुद्धा आढळतात. तर दिल्या गेलेल्या हॉर्मोन चिकित्सेमुळे बऱ्याच वेळा रुग्णांची मैथुन शक्ती संपुष्टात येते.
पुरुषांमध्ये प्रामुख्यानं आढळणारा प्रोस्टेट कॅन्सर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. या कॅन्सरची गणना तुलनेनं अधिक चांगल्या कॅन्सरमध्ये होत असली तरी देखील या कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ शकतो. रक्ताच्या आणि इतर काही तपासण्यांमुळे हा कॅन्सर पसरलेला आहे का किंवा पसरण्याची शक्यता आहे का हे समजू शकतं. तसंच प्रोस्टेट कॅन्सरची चिकित्सा देत असताना त्याचे होणारे काही दुष्परिणाम याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.